chinimandi.com podcast.
विझी डेली शुगर मार्केट अपडेट. मंगळवार 11 फेब्रुवारी 2020. डोमेस्टिक मार्केट. देशभरात बाजार स्थिर होता. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 साखरेचा भाव 3250 रुपये ते 3300 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3350 रुपये होता. गुजरातमध्ये S30चा व्यापार 3175 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3270 रुपये ते 3300 रुपये होता. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3560 रुपये ते 3580 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3600 रुपये ते 3610 रुपये राहिला. तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3275 रुपये ते 3440 रुपये होता, तर M30चा व्यापार 3340 रुपये ते 3400 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. जरी किमती गगनाला भिडल्या आहेत, तरीही भारतात अद्याप मागणी तीव्र झाली नाही. मागणी वाढत जाईल अशी निर्यातदारांना आशा आहे. एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,700 रुपये ते 23,800 रुपये आहे. एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24,100 रुपये ते 24,300 रुपये आहे. भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमसा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $372 ते $374 पर्यंत आहेत आणि इक्युमसा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $380 ते $382 पर्यंत आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $430.30 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 14.97 सेंट्स होते. करेन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.32 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.32 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3,590 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $50.30 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 236.52 अंकांनी वर येऊन 41,216.14 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 76.40 अंकांनी वर येऊन 12,107.90 अंकांवर बंद झाला.